नमस्कार पालक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांसाठी आपण घरी असणार आहात. घरात राहून आपण एकमेकांची काळजी घेणार आहोत. या कालावधीमध्ये आपण रोज थोडा वेळ अभ्यासासाठी देऊया. यासाठी आम्ही 1 मे 2020 पासून ऑनलाईन वर्ग चालू करणार आहोत. मुलांच्या या ई लर्निंगसाठी पालकांचे सहकार्य असणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मोबाईलवर स्टेट बोर्ड बुक ॲप आणि दीक्षा ॲप हे दोन्ही स्वतंत्ररित्या डाउनलोड करावयाचे आहे. स्टेट बोर्ड बुक ॲप या ॲपवरून आपण आपल्या पाल्याच्या इयत्तेची सर्व विषयांची पुस्तके PDFच्या सहाय्याने डाउनलोड करू शकता आणि दीक्षा ॲपवरून त्या पाठाची चित्रफित पाहू शकता. दररोजचा अभ्यासक्रम व त्यावर आधारित गृहपाठ आपणास व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात येईल. मुलांनी प्रथम दिलेला अभ्यासक्रम PDF मधून डाउनलोड केलेल्या पाठ्यपुस्तकातून मन लावून वाचावा. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक वाचताना आलेले अवघड शब्द वहीत लिहून त्याचे अर्थ शब्दकोशात पहावे. दिलेला अभ्यासक्रम अथवा पाठ वाचून झाल्यावर विद्यार्थ्यांनी दीक्षा ॲपमधून तो पाठ मन लावून समजून घ्यावा. दीक्षा ॲपमधून पाठ समजून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यावर आधारित गृहपाठ करावा. हा गृहपाठ करण्यासाठी जुन्या मागील वर्षीच्या वह्यांचा वापर करावा. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वही करणे अपेक्षित आहे. गृहपाठ पूर्ण झाल्यावर शेवटी जो पाठ अभ्यासला आहे त्यातील शंका व न समजलेला भाग गोष्टी वहीत नमूद करून ठेवाव्या. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन शाळा सुरू झाल्यावर विषय शिक्षक करतील. गृहपाठ करताना रोज दिनांक लिहिणे अपेक्षित आहे. रोज मुलांनी केलेला गृहपाठ पाहून पालकांनी त्यावर तारखेसह आपली स्वाक्षरी करावी. जनरल नॉलेज, संगणक, मूल्य शिक्षण यासाठी मागील वर्षीच्या पुस्तकांचा वापर करावा. पालकांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानेच मुले दिलेला अभ्यासक्रम व गृहपाठ पूर्ण करू शकतील अशी आशा आम्ही व्यक्त करीत आहोत. धन्यवाद.